आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। नॉन क्रिमिलियर मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायचा राज्य सरकारचा निर्णय। शिंपी गवळी लाडशाखीय वाणी लोहार नाथपंथीय समाजासाठी महामंडळ स्थापन करणार। भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा गती आणि दिशा मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। आणि ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था लिमिटेड आणि इतरांच्या 1000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या स्थावर मालमत्तेवर ईडीची टाच। ज्येष्ठ उद्योगपती टाटा संस्थे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वरळी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते। टाटा यांचं काल रात्री मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं होतं। ते 86 वर्षांचे होते। आज सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए इथं ठेवण्यात आलं होतं। राजकीय औद्योगिक आणि इतर क्षेत्रांमधल्या नेते तसंच विविध देशांचे राजदूत यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। टाटा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेते, उद्योजक, अभिनेते, खेळाडू तसंच देशविदेशातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो। नवनवीन उद्योगांच्या उभारणीने देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयामध्ये निस्सीम देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा असतो। रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावलाय।
रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही मंत्रिमंडळानं संमत केला। रतन टाटा यांच्या निधनाबद्दल देशविदेशातल्या मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे। पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानं राष्ट्रनिर्माणाला कॉर्पोरेट विकास आणि नैतिकतेची उत्कृष्ट जोड देणारं व्यक्तिमत्व हरपलं आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली। भव्य स्वप्न पाहण्याची आणि समाजऋण फेडण्याची त्यांची तळमळ अद्वितीय होती, या शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। याशिवाय भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मनसे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योजक अनिल अग्रवाल, गौतम अदानी, आनंद महिंद्रा, सुंदर पिचाई, टाटा यांनी शिक्षण घेतलेलं कॉर्नेल विद्यापीठ यांनीही रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे। टाटा यांनी व्यापार आणि परोपकारात आपली अमिट छाप सोडली असल्याचं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। ऐकूया रतन टाटा यांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आलेख।
न्यूयॉर्कमधल्या कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमधली पदवी पूर्ण केल्यानंतर 1962 रतन नवल टाटा हे टाटा समूहात रुजू झाले। त्यानंतर 1975 त्यांनी हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापन विषयातलं शिक्षण पूर्ण केलं। टाटा समूहातल्या अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यावर 1971 नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेडचं प्रभारी संचालकपद त्यांना दिलं गेलं। 1981 ते टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष झाले। 1991 पासून 28 डिसेंबर 2012 ते टाटा सन्सचे अध्यक्ष होते। त्यांच्या कार्यकाळात समूहाचा महसूल कित्येक पटीनं वाढला आणि 2011-12 100 अब्ज डॉलरच्या पलीकडे गेला। रतन टाटा यांच्याच नेतृत्वाखाली टाटा मोटर्सनं प्रवासी वाहन क्षेत्रात प्रवेश केला। त्यानंतर नॅनो ही गाडी बाजारात आणली आणि जगवार लँड रोव्हर ही ब्रिटिश कंपनी विकत घेतली। रतन टाटा यांच्या मार्गदर्शनात टाटा स्टीलनं कोरस, टाटा समूहानं व्हीएसएनएल, टाटा टीनं टेटली हा ब्रिटिश समूह अधिग्रहित केला। 2021 एअर इंडियाच्या बोलीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर रतन टाटा यांना खूपच आनंद झाला होता। जेआरडी टाटा आज आपल्यात असते तर त्यांचा आनंद गगनात मावला नसता अशी प्रतिक्रिया रतन टाटा यांनी दिली होती। सेवानिवृत्तीनंतर रतन टाटा यांना टाटा सन्ससह इतर अनेक कंपन्यांचं मानद अध्यक्षपद दिलं गेलं होतं। टाटा समूहातल्या इतर सदस्यांप्रमाणे त्यांनीही सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले। शिक्षण, आरोग्य यासारख्या क्षेत्रातल्या त्यांच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम दिसून येतो आहे। प्राणी, विशेषतः भटके कुत्रे, मांजरी यांची त्यांना विशेष काळजी होती। नुकतंच त्यांनी टाटा ट्रस्टकडून मुंबईत प्राण्यांसाठीचं रुग्णालय सुरू केलं होतं। वातावरण बदलासाठी कार्यरत असलेल्या इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्हचे ते संस्थापक होते। होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईकरांना मतदानाचं आवाहनही केलं होतं. केंद्र सरकारनं 2008 त्यांना पद्मविभूषण सन्मान देऊन गौरवलं होतं. गेल्याच वर्षी राज्य सरकारनं पहिला उद्योगरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसर.
राज्य सरकारनं आज नॉन क्रिमिलियर मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायचा निर्णय घेतला. शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाज, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. मौलाना आझाद महामंडळाच्या भाग भांडवलात तसंच मदरशांमधल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्यातल्या 345 अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरं सुरू करणं, आपले सरकार केंद्रचालकांना दरमहा 10,000 रुपये मानधन, 3 नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करायलाही मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा करणं, 57 सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा करणं, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीला मुदतवाढ द्यायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. शाळांना 20% वाढीव अनुदानाचा टप्पा, वांद्र्यातल्या सरकारी निवासस्थानातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणं, केंद्र शासनाची अॅग्रीस्टॅक योजना राबवणं यासारखे अन्य काही निर्णयही आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला राज्य सरकारनं वैधानिक दर्जा दिला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा दिली आहे. 21वं शतक हे भारत आणि आसियान देशांचं शतक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. लाओसमधल्या व्हिएंतियान इथं भारत आसियान शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. भारत आणि आसियान देश हे शांतताप्रिय देश असून एकमेकांच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर करतात. जगाच्या इतर भागातले देश संघर्ष आणि तणावात असताना भारत आणि आसियान देशांमधली मैत्री, सहकार्य, संवाद आणि भागीदारी अत्यंत महत्वाची आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आसियान प्रदेशातला व्यापार मागच्या 10 वर्षात दुप्पट झाला असून 130 अब्ज डॉलरवर पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. भारतातून 7 आसियान देशांमध्ये जायला थेट विमानसेवा असून लवकरच भारत ते ब्रुनेई विमानसेवा सुरू होईल असं प्रधानमंत्री म्हणाले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी व्हिएंतियान इथं पोहोचल्यानंतर लाओसचे गृहमंत्री विलायोंग बौद्धखम यांनी त्यांचं स्वागत केलं. तसंच भारतीय वंशाच्या नागरिकांनीही प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर स्थानिक कलाकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर लाओ रामायण म्हणजे फलक फलम सादर केलं. सक्तवसुली संचालनालयानं ज्ञानराधा बहुराज्यीय सहकारी पतसंस्था लिमिटेड आणि इतरांची सुमारे 1,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातल्या इमारती आणि जमिनींचा समावेश आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीनं स्वास्थ्य की पाठशाला हा विशेष कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पूजा शिंदे यांनी आरोग्य प्रशिक्षक रोहित शिंदे यांची मुलाखत घेतली. तसंच मोफत आरोग्य शिबिराचंही आयोजन यावेळी करण्यात आलं. आकाशवाणी वृत्त विभागासह सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यात उत्साहानं भाग घेतला. राज्यात उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नॉन क्रिमिलियर मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायचा राज्य सरकारचा निर्णय. शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळ स्थापन करणार. भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आणि ज्ञानराधा बहुराज्यीय सहकारी पतसंस्था लिमिटेड आणि इतरांच्या 1,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या स्थावर मालमत्तेवर ईडीची टाच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.